या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC जेरियाट्रिक ऑन्कॉलॉजी या अभ्यास गटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा 10 भाग ऐकणार आहोत. आपल्या देशाकरिता आपल्या देशामध्ये विकसित झालेली आपल्या लोकांची जास्तीत जास्त काळजी घेणारी अशी वैद्यक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. आयुर्वेद हा मोठ्या प्रमाणामध्ये आजार पुढे जाणं याकरिता प्रतिबंधात्मक स्वरूपाचं शास्त्र म्हणून उपकारक ठरू शकेल. आपल्या देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याकरता आयुर्वेदाचा निश्चित चांगला वापर होऊ शकतो. एका मोठ्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर गेलेल्या आणि कोणत्याही औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णाला आयुर्वेदिक चिकित्सा चालू केल्यानंतर तो व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. तसंच कॅन्सर झालेल्या एका रुग्णाला कोरोना झाल्यानंतर केवळ आयुर्वेदिक चिकित्सेनं तो पूर्णपणे बरा झाला अशी असंख्य उदाहरणं देता येतील. आयुर्वेदाकडे सर्व शास्त्रज्ञांनी खुलेपणानं आणि या शास्त्राचा समाजाला कसा वापर होईल या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. ही सर्व पार्श्वभूमी आपण गेल्या भागात पाहिली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा 10 भाग.
सगळ्यात महत्वाची बाब अशी चर्चेत आहे ती म्हणजे या आजाराची जशी दुसरी वेव आली तशी तिसरी वेव येऊ घातलेली. तज्ञांचा असा अंदाज आहे की ही तिसरी वेव लहान मुलांना जास्त घातक असेल. आयुर्वेदाने आणि समाजाने या बाबतीमध्ये अधिक जागरूक राहण्याची गरज. पेडियाट्रिक्स मध्ये आयुर्वेद काय करू शकतो आपल्याला हे चांगलं माहिती असेल. आमच्यासारख्या असंख्य वैद्यांकडे लहान मुलं चिकित्सेला असतात. आशुकारी अवस्थेची नसतात, ही वस्तुस्थिती आहे. चिरकारी अवस्थेतली असतात. काय ही चिरकारी अवस्था? रुग्ण येऊन सांगतात हो आमच्या बाळाला दर महिन्याला सर्दी खोकला होतो, ताप येतो, आम्ही अँटीबायोटिकचा एक कोर्स करतो, तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पण परत 15-3 आठवड्याने महिन्याने हेच प्रकार चालू होतात. असं 1-2 वर्ष चाललंय हो. आता डॉक्टरांना सुद्धा प्रश्न पडला की कोणते अँटीबायोटिक द्यायचं. सगळी अँटीबायोटिक देऊन झाली. अलीकडे एक नवीन संशोधन बाहेर आलेलं आहे की अँटीबायोटिक्सचा अतिरिक्त वापर हा आपल्याला अतिशय घातक ठरत आहे. जी बालकं उद्या या देशाची उज्ज्वल नागरिक होणार आहेत त्यांना वयाच्या 5व्या आणि 10व्या वर्षी जर आपली सगळी अँटीबायोटिक्स आपण खायला घातली तर उद्या येणाऱ्या बॅक्टेरियाचा सुद्धा ते समाचार घेऊ शकणार नाही. व्हायरसचा तर सोडाच. हे मोठं आव्हान आपल्या समोर आहे. ज्या वेळेला ही बालकं ही लहान मुलं ज्या वेळेला आयुर्वेदीय वैद्यांकडे येतात त्यावेळेला वैद्यांच्या औषधाने दर महिन्याला अँटीबायोटिक घ्यायला लागणारं मूल त्याला 6-6 महिने 1-1 वर्ष 2-2 वर्ष अँटीबायोटिक्सची गरज पडत नाही. त्याचा चिरकारी आजार अशुकारी अवस्थेमध्ये कन्वर्ट होताना दिसत नाही. क्रॉनिक आजार अक्यूट अवस्थेमध्ये गेलेला आहे जात आहे असं दिसत नाही. त्याची व्याधी क्षमत्व त्या आजाराशी लढण्याची ताकद वाढलेली असते. आणि या बाबतीमध्ये आपण आपल्या लहान मुलांचं शारीरिक आणि मानसिक व्याधी प्रतिकार शक्ती वाढवण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरती आहे. तिसरी वेव असे येऊ नये पण दुर्दैवानं यातल्या तज्ञांचं भाकीत जर खरं ठरलं तर आपण याकरता तयार असलं पाहिजे. याकरता रसायू काय करतंय तर आयडियल स्पीकिंग रसायू गेली अनेक वर्ष सुप्रजा अभियान नावाचं एक अभियान चालवतं. काय हे अभियान? आज आमच्या मुलांची सार्वदेहिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्याकरता हे सुप्रजा अभियान चालवलं जातं. याकरता काश्यपाने सांगितलेलाच विधी आम्ही पुढे नेतो आणि तो म्हणजे सुवर्ण बिंदू प्राशन. यामधलं सुवर्ण हे अत्यंत जटिल प्रक्रियातून तयार केलेलं असतं. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्याचं परीक्षण केलं गेलेलं आहे. त्याचं स्टँडर्डायझेशन केलेलं आहे आणि मुलांना देण्याची पद्धतही अत्यंत आधुनिक स्वरूपाची आहे. आणि हे सुप्रजा अभियान हे सुवर्ण बिंदू प्राशन मुलांना दिल्यानंतर असेही निष्कर्ष आहेत की या मुलांना वारंवार होणारी इन्फेक्शन ही होताना दिसत नाही. मुलांची व्याधी प्रतिकार शक्ती वाढलेली दिसते. ही तयारी निदानपूर्व तयारी उशिरा का होईना आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती करायला हवी. तर आजचे धोके हे आपण आज झेलतच आहोत पेलतच आहोत सक्षम पद्धतीने त्यांचा मुकाबला करत आहोत. आमच्यासारखे असंख्य वैद्य या बाबतीमध्ये आमच्या बरोबर आहेत. भारतामध्ये इतर ठिकाणी काम करत आहेत. अनेक आधुनिक शास्त्रातले तज्ज्ञ शास्त्रज्ञ या कामामध्ये जोडले गेलेले आहेत. याच्या बरोबरच समाजाची प्रचंड साथ यामध्ये आयुर्वेदाला मिळते आणि त्यामुळे एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारचा उत्साह या स्वरूपाचे आव्हान पेलण्याकरता आम्हाला उपयोगी पडतोय. आणि समारोपाकरता जर याचं मला काही विधान करायचं असेल किंवा योजना सांगायची असेल किंवा आमच्या कार्याची वस्तुस्थिती विशद करायची असेल तर रसायनांची समाजामध्ये प्रस्थापना करणं ही आज केवळ कोरोनाच नव्हे तर अनेक आजारांमध्ये व्याधी क्षमत्वाची गरज असते. हे व्याधी क्षमत्व केवळ शारीरिक नसून मानसिक व्याधी प्रतिकार क्षमतेची सुद्धा प्रस्थापना करणे रसायनांच्या मार्फत आजार होऊच नयेत झाले तर पुढच्या अवस्थांमध्ये जाऊ नयेत याकरता आयुर्वेदाच्या माध्यमातून या गोष्टींचा प्रसार पुरस्कार शास्त्रीय कसोट्यांवरती करणं संशोधनाच्या माध्यमातून करणं जागतिक निकषांच्या माध्यमातून करणं हे काम सातत्याने चालू राहील. आणि खरं तर या सर्व गोष्टींना वेळ जरूर लागेल परंतु मानवजातीचा जर खऱ्या अर्थाने उद्धार करायचा असेल आरोग्याची खऱ्या अर्थाने जागृती करायची असेल तर आयुर्वेदाकडे उघड्या डोळ्यांनी आयुर्वेदाकडे चौकस बुद्धीने आयुर्वेदाकडे आपल्याच देशाचं शास्त्र जगाला काहीतरी देऊ शकेल इतक्या व्यापक दृष्टीने कोणत्याही संकुचित दृष्टीचा अवहेर करून संकुचित दृष्टी आयुर्वेदाकडे बघण्याची टाकून देऊन उघड्या डोळ्याने उघड्या मनाने आयुर्वेदाकडे बघण्याची दृष्टी ही मात्र आपल्याला अंगीकारणं अनिवार्य आहे. ही वेळ आज नक्की आपल्याला हे शिकवून गेलेली आहे. धन्यवाद.
श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेलं अभ्यासपूर्ण भाषण 10 भागांच्या मालिकेतून आपण ऐकलं. आता या मालिकेत आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.